बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, ब्रिज क्लास म्हणजे गावातील असे ट्यूशन जिथे बालक जाऊन विविध विषय शिकू शकतात आणि तिथे शिकण्यासाठी कोणत्याही प्रकारची फीस घेतली जात नाही. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.